प्रकटीकरण अध्याय 6. मग कोकऱ्याने 7 शिक्क्यांपैकी 1 शिक्का फोडला तेव्हा मी पाहिले तो 4 प्राण्यातील एकाला गर्जनेसारख्या वाणीने असे म्हणताना मी ऐकले,
ये.
असे म्हणताना मी ऐकले. मग मी पाहिले तो पांढरा घोडा आणि त्याचवर बसलेला एक स्वार दृष्टीस पडला. त्याच्याजवळ धनुष्य होते व त्याला मुकुट देण्यात आला. तो जिंकीत व जिंकावयाला निघाला. त्याने दुसरा शिक्का फोडला तेव्हा मी दुसऱ्या प्राण्याला असे म्हणताना ऐकले,
ये.
तेव्हा दुसरा घोडा पुढे चालला. तो अग्निवर्ण होता आणि त्यावर बसलेल्या पुरुषाकडे पृथ्वीची शांती हरण करण्याचे आणि लोकांकडून एकमेकांचा वध करवण्याचे काम सोपवले होते. त्याला मोठी तलवार दिलेली होती. त्याने तिसरा शिक्का फोडला तेव्हा मी तिसऱ्या प्राण्याला असे म्हणताना ऐकले,
ये.
मग मी पाहिले तो काळा घोडा आणि त्यावर बसलेला एक पुरुष दृष्टीस पडला. त्याच्या हातात तागडी होती आणि 4 प्राण्यांच्या मधून निघालेल्या वाणीसारखी वाणी मी ऐकली,
ती अशी, पावल्याला शेरभर गहू आणि पावल्याला 3 शेर जव, तेल व द्राक्षरस यांची हानी करू नको.
त्याने चौथा शिक्का फोडला तेव्हा मी चौथ्या प्राण्याला असे म्हणताना ऐकले,
ये.
मग मी पाहिले तो फिक्का घोडा आणि त्यावर बसलेला एक पुरुष दृष्टीस पडला. त्याचे नाव मृत्यू. त्याच्या मागून अधोलोक चालला होता. त्यांना तरवारीने, दुष्काळाने, मरणाने व पृथ्वीवरील श्वापदांकडून माणसांना मारण्याचा अधिकार पृथ्वीच्या चौथ्या भागावर दिला होता. त्याने 5वा शिक्का फोडला तेव्हा मी वेदीखाली आत्मे पाहिले. ते आत्मे देवाच्या वचनामुळे व त्यांनी जी साक्ष पटवली होती तीचमुळे जीवे मारलेल्या लोकांचे होते. ते मोठ्याने ओरडून म्हणाले,
हे प्रभू, जो तू पवित्र आणि सत्य आहेस, तो तू न्याय निवाडा करत नाहीस आणि पृथ्वीवर राहणाऱ्या जणांपासून आमच्या रक्ताचा सूड घेत नाहीस, हे किती वेळ चालणार?
तेव्हा त्या प्रत्येकास एक एक शुभ्र जगा देण्यात आला आणि त्यांचे असे सांगण्यात आले की तुमचे सोबतीचे दास व तुमचे बंधू तुम्हासारखे जीवे मारले जाणार. त्यांची संख्या पूर्ण होईपर्यंत तुम्ही आणखी थोडा वेळ स्वस्थ राहा. त्याने 6वा शिक्का फोडला तेव्हा मी पाहिले तो मोठा भूमिकंप झाला. सूर्य केसांच्या तरटासारखा काळा झाला व सगळा चंद्र रक्तासारखा झाला. अंजिराचे झाड मोठ्या वाऱ्याने हलले, म्हणजे त्याची कच्ची फळे जशी खाली पडतात तसे आकाशातील तारे पृथ्वीवर पडले. एखादे पुस्तक गुंडाळावे तसे आकाश गुंडाळले जाऊन निघून गेले आणि सर्व डोंगर व बेटे आपापल्या ठिकाणांवरून सरून गेली. पृथ्वीवरील राजे व मोठे अधिकारी, सरदार, श्रीमंत व बलवान लोक, सर्व दास व स्वतंत्र माणसे गुहात व डोंगरातील खडकात लपले आणि ते डोंगरास व खडकांस म्हणाले,
आम्हावर म्हणून राजा सनावर बसलेल्या पुरुषाच्या तोंडापडून व कोकऱ्याच्या क्रोधापासून आम्हास लपवा, कारण त्याच्या क्रोधाचा मोठा दिवस आला आहे आणि त्यापुढे कोण टिकेल.